नमस्कार, तुम्ही बालवाणी कार्यक्रम ऐकत आहात. हा कार्यक्रम क्राईस्ट संस्था मुंबई यांच्या सहाय्याने कलापंढरी संस्था लातूर प्रस्तुत करत आहे. चला ऐकूया बालकांची वाणी बालकांच्या जुबानी. सकाळ झालेली असते, पक्ष्यांचा आवाज सगळीकडे गाजत असतो. आणि राजूच्या घरी एक गोंधळ सुरू असतो. चला ऐकूयात राजूच्या घरी काय सुरू आहे.
चल राजू, कामाला जायचं, उशीर होतोय.
नाही आई, मला कामावर यायचं नाही, मला इतर मुलाप्रमाणे शाळेत जायचं आहे.
शाळेत जाऊन अभ्यास करून लिहून वाचून काय करणार, माझ्या बरोबर कामाला चल, दोन चार पैसे मिळतील, घर चालवायला थोडा हातभार लागेल.
पण आई, मला शाळेत जायचं आहे, मला शिकून मोठे अधिकारी व्हायचं आहे, आणि तू मला मजुरी करायला लावत आहेस. मी मजुरी करणार नाही, बाल मजुरी करणं हा गुन्हा आहे, म्हणूनच मी म्हणतोय की मला तुझ्या बरोबर यायचं नाही.
हो काकाही, खोटं बोलत जाऊ नकोस, कामावर न येण्याचे बहाणे करत आहेस. मी तुझं बोलणं ऐकणार नाही, तू माझ्या बरोबर कामाला चल, समजलं तुला?
पण ऐक तर.
पण काही नाही, चल माझ्या बरोबर.
जबरदस्ती राजूला तिच्या सोबत घेऊन जाते आणि त्याची शाळाही बंद होते. आता एक महिन्यानंतर.
अरे राजू, तू येथे वीटभट्टीवर आहेस, मी तुझ्याच घरी जात होतो. तू येथे काय करत आहेस, काय झालं, तू शाळेत का येत नाहीयेस, तुला शाळेत याविषयी वाटत नाहीये का?
सर ते ना.
काय झालं राजू, तुला ताप आलाय आणि तू खूप अशक्त दिसतोय, तुला काय झालं आहे, तू बरा तर आहेस?
सर माझी पण इच्छा आहे शाळेत यायची, पण आई मला शाळेत येऊ देत नाही.
काय, तुझी आई तुला शाळेत येऊ देत नाही? पण का?
सर आई म्हणते अभ्यास करून काही होणार नाही, मी काम केले तर 2-4 रुपये जास्त येतील घरात, म्हणूनच ती मला शाळेत पाठवत नाही, आणि यामुळे मी विट्टभट्टी येथील काम करत आहे.
काय?
मी तिला खूप वेळेस नकार दिला, पण ती माझं ऐकत नाही.
तुझ्या आईला माहित नाहीये का, बालकांकडून काम करून घेणे हा गुन्हा आहे, ते पण वीटभट्टीवर, धोकादायक क्षेत्र आहे, त्यांना शिक्षाही होऊ शकते, बालमजुरीचे मुलावर वाईट परिणाम होतात.
मी माझ्या आईला सांगितले होते, पण तिने माझ्यावर विश्वास ठेवला नाही, तिला वाटते मी खोटं बोलतोय.
ठीक आहे, मी तुझ्या आईशी स्वतः बोलतो. आता कुठे आहे तुझी आई?
घरी आहे.
चल माझ्या बरोबर तुझ्या घरी.
पण आई माझ्या ओरडली तर?
ती काही बोलणार नाही, चल तू, मी तुझ्या पाठीशी आहे.
ठीक आहे सर.
राजू आणि शिक्षक राजूच्या आईला भेटायला घरी जातात.
आई हे बघ, माझे सर तुला भेटायला आले आहे.
आत्या सर बसा, राजू जा सरांना प्यायला पाणी आण.
जानकी ताई, मी तुमच्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायला आलो.
हो बोला ना सर.
तुम्ही राजूला शाळेत का पाठवत नाही, त्याचा अभ्यास तुम्ही का थांबवला आहे?
सर अभ्यास करून काय करणार, फक्त शिकण्यासाठी पैसे वाया जातील. आता जर त्याने माझ्या बरोबर काम केले तर 2-4 रुपये जास्तीचे मिळतील, घराला थोडा हातभार लागेल.
तुमचे विचार कसे आहेत? तो अभ्यास करून काय करेल, म्हणजे अभ्यास करून तो स्वतःच्या पायावर उभा राहील, भविष्यात चांगली नोकरी करेल किंवा एखादा व्यवसाय करेल, समाजात नाम कमेल, तुम्हाला सांभाळू शकेल. राजू हा हुशार मुलगा आहे, नेहमी वर्गात पहिला येतो आणि प्रामाणिक पण आहे.
ते सर्व ठीक आहे, पण आमची आर्थिक परिस्थिती इतकी चांगली नाही की आम्ही त्याच्या शिक्षणाचा खर्च उचलू शकतो.
तुम्हाला माहिती आहे का, शासनाच्या अनेक सहायता योजना आहेत, मुलाला बालमजुरी करायला लावले हा गुन्हा आहे. तुमच्या विरोधात कोणी तक्रार दाखल केली तर तुम्हाला आणि राजू जिथे काम करतो त्या ठेकेदाराला शिक्षा होऊ शकते.
काय?
हो, तुम्हाला आणि राजूला जिथे कामावर घेऊन जातात त्या ठेकेदाराला किमान 6 महिने ते हा कालावधी 2 वर्षापर्यंत वाढला जाऊ शकतो आणि दंडाची रक्कम 20,000 ते 50,000 होऊ शकते.
काय? होय, राजू मला असंच काहीतरी शिक्षा बद्दल सांगत होता, पण मला वाटलं ते खोट बोलतोय. काय करू सर, माझी घराची आर्थिक परिस्थिती ठीकच नाही.
शासन योजनेचा लाभ घेऊन व्यवसाय करा, उत्पादन वाढेल. मी तुम्हाला मार्गदर्शन करतो. आणि एवढेच नाही तर स्वतःच्या मुलाकडे बघा, राजू किती कमजोर झाला आहे, त्याला तापही आला आहे. बालमजुरीचा मुलांच्या शरीरावर आणि मनावर वाईट परिणाम होतो.
त्याला ताप आला आहे, मला वाटले की तो थंडी आणि वातावरणातील बदलामुळे आजारी पडला आहे. बाहेर कामाला गेल्याने तो आजारी पडेल असे मला वाटले नव्हते.
म्हणूनच मी तुम्हाला विनंती करतो, कृपया राजूला कामावर सोबत घेऊन जाऊ नका. त्याला शिक्षण घेऊ द्या, तो पुढे जाऊन खूप मोठा माणूस होईल आणि तुमचे नाव मोठे करेल.
सर, मला विनंती करू नका, मला इतकंच माहिती नव्हतं, म्हणूनच माझ्याकडून चूक झाली. राजू मला माफ कर बाळा.
नाही आई, माफी मागू नकोस, तू माझी आई आहेस.
बाळा, तुला अभ्यास करायचा आहे का? कर.
हो आई, मला अभ्यास करायचा आहे आणि मोठा अधिकारी व्हायचंय.
हो बाळा, खूप शिक आणि पुढे जा, मी तुझ्यासाठी रात्र दिवस मेहनत करेन. तू आजपासून शाळेला जा.
हो आई, मी शाळेचे दप्तर घेऊन येतो.
धन्यवाद सर, तुम्ही माझे डोळे उघडलेत.
यात आभार कशाला मानतात, हे माझे कर्तव्यच होते.
आई, मी दप्तर घेऊन आलो आहे, सरांसोबत शाळेत जातो.
हो ठीक आहे,
बाय आई.
बाय बाळा, मन लावून अभ्यास कर, स्वतःच्या पायावर उभे राहा.